श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। चौदाव्या अध्यायातील 25व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आपण ऐकलं। सुरुवातीला गुणातीत पुरुषाचे लक्षणं, नंतर गुणातीत पुरुषाचे आचरण कसे कसे असतात ते माऊलीच्या शब्दांमध्ये आपण ऐकले। माऊली म्हणतात, गुणांते अतिक्रमणे घडे उपाय येणे। गुणांच्या पलीकडे गुणांचं अतिक्रमण कसं करता येईल आणि ते कोणत्या उपायाने होईल तो आता आणिकू आईक म्हणे श्रीकृष्णनातू। तो भाग आज आपण ऐकणार आहोत असे श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। सव्वीसावा आणि सत्तावीसावा हे शेवटचे श्लोक असणार या अध्यायाचे आणि त्यानंतर हा अध्याय संपणार आहे। मांचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समतीतेतां ब्रह्मभुवाय कल्पते। आता तो उपाय ज्याच्याने गुणातीत होता येईल, अव्यभिचारी अभेद या भक्तियोगाने जो माझी उपासना करतो, अव्यभिचारी भक्ती शेवटी ती झाली, या भक्तियोगाने जो माझी उपासना करतो तो या गुणांच्या पूर्ण पलीकडे जाऊन त्याला ब्रह्मत्व प्राप्त होण्याची योग्यता असते। काय उपाय आहे? माझी अव्यभिचारी भक्ती करणे, चतुर्थ भक्ती। एक जिज्ञासू असतात, दुसरे अर्थार्थी असतात, असे तीन प्रकारचे भक्त असतात। चौथा जो असतो तो अभेद भक्त असतो, तो अव्यभिचारी भक्ती करतो। तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्तियोगे माते सेवी तो गुणाते जा कळू शके। तरी कोणू मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आगविची निरूती हो आवी लागे। तरी पार्था परियेसा मी तवयेथ ऐसा रत्नी किणावो जैसा रत्नची तो का द्रवपणची नीर अवकाशूची अंबर गोडी तेची साखर आन नाही वन्ही तेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुखतेची डाळ फळादिक। तर माझ्या वाचून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भजनरूप मार्गाच्या द्वारा जो माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो। अव्यभिचारी भक्ती म्हणजे पूर्णपणे माझ्यात समर्पित होणे, माझ्या चरणावर ठेवलेला समर्पण भाव। परमात्म्याव्यतिरिक्त या जगात कुठेही काही नाही अशी 100% खात्री, 99.99 नाही, पूर्ण 100% खात्री। माझ्यापासून दुसरीकडे कोठेही मन गुंतू न देता भजनरूप मार्गाद्वारे माझी उपासना करतो तो गुणांना ताब्यात ठेवू शकतो। तर मी कोण आहे, भक्ती ती कशी असते आणि एकनिष्ठतेचे सुस्पष्ट स्वरूप काय, हा सर्व निर्णय पहिले झाला पाहिजे, हे समजलं पाहिजे। या विश्वामध्ये मी कोण आहे हे तुला सांगतो। तर अर्जुना ऐक, मी तर या विश्वामध्ये असा आहे की ज्याप्रमाणे रत्नाचे ठिकाणी असलेले तेज हे रत्नच आहे, अथवा ओलेपणाला जसे पाणी आहे, किंवा पोकळीच जसं आकाश आहे, किंवा गोडी तीच साखर आहे, ती काही वेगळी नाही आहे। अग्नी तोच जसा जाळ आहे आणि पाकळ्यांचेच नाव जसे कमळ आहे, वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे, यालाच संपूर्ण समर्पण पण म्हणतात। पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर पाण्यात जसे ते मीठ पूर्णपणे एक रूप होते, एक जीव होते, मग ते मीठ काही वेगळे, त्याचे अस्तित्व हे वेगळे शिल्लक राहत नाही। ते मीठ स्वतःचे अस्तित्व त्या पाण्याच्या अस्तित्वामध्ये समर्पित करून टाकते। अशी जी भक्ती परमात्म्याच्या ठिकाणी असेल तर तिला अव्यभिचारी भक्ती, अभेद भक्ती, एकनिष्ठ भक्ती आणि अनन्य भक्ती आणि इलाच चतुर्थ भक्ती किंवा चौथी भक्ती असेही म्हणतात. अगाही वजे आकर्षले तेची हिमवंत जे विजाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण कानाटिता कांकण सोनेची ते नुकलिता पटू तंतुची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणोनी विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नवे आगवे सकटची मी. त्याप्रमाणे विश्व म्हणून जे म्हणतात ते सर्व मीच आहे. पहा, चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही, चंद्र पाहणे असल्यास चंद्राच्या कला वेगळ्या करण्याची जरुरी नाही. तुपाचा घट्टपणा न मोडणे ते जसे तुपच आहे, किंवा सोन्याचे कडे हे आटवले नसताना ते सोनेच आहे. वस्त्राचे धागे न उकलता ते वस्त्रच जसे उघड दोराच आहे. अथवा मातीची घागर न विरघडविता जशी ती घागर मातीच आहे. म्हणून विश्व पण दूर करावे, विश्वाचा निराश करावा आणि मग मला द्यावे. तसा मी नाही तर विश्वासकट सर्व मीच आहे, विश्वात्मक आहे. अशा प्रकारे मला जाणणे ही अव्यभिचारी भक्ती असते. ऐसे नी माते जाणिजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे एथ भेदू काही देखिजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडुनी अभेदे चित्ते आपण पया सकट माते जाणा वेगा पार्था सोनयाची टीक सोनयासी लागली देख तैसे आपण पे आणिक मानावेना तेजाचा तेजोनी निघाला परीती जींची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू होवा पै परमाणु भूतळी हिमकणू हिमाचळी मजमाजी न्याहाळी अहम तैसे. अशा प्रकारे मला जाणणे ती अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. इथे या विश्वामध्ये माझ्यात काही भेद पाहिला तर तो व्यभिचार होतो. अव्यभिचारी का बरं? जर आपण भेद केला तर व्यभिचार होईल आणि मग अभेद जर असेल तर मग अव्यभिचारी होतो. या कारणास्तव अर्जुना भेदाला टाकून अभेद अशा चित्ताने आपल्या सकट आपणास माझ्या वेगळे न मानून मला जाणावे. अर्जुना, सोन्याची टिकली जशी सोन्याच्या बाहुलीवर बसवावी त्याप्रमाणे आपल्याला माझ्याहून वेगळे मानू नये. फार सुंदर ओवी मागे आली होती, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाची सुती ओविले तैसे म्या जगधरिले सभायभ्यंतरी. सोन्याचेच मणी केले आणि ते सोन्याच्या सुतामध्ये ओवले त्याप्रमाणे या संपूर्ण जगाला मी आतून आणि बाहेरून धरून ठेवलं आहे. म्हणून माझ्या सकट मीच व्हावे ती अव्यभिचारी भक्ती. किरण हे तेजोमय असते आणि तेजापासून उत्पन्न झालेले असते आणि ते तेजालाच लागलेले असते. त्या कारणासारखा चांगला बोध असावा, त्या किरणांसारखा. म्हणजे तू आपल्याला माझ्याहून भिन्न समजू नकोस. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वी रूप आहे, अथवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाच्या पर्वताचं रूपच आहे, त्याप्रमाणे तू आपला मीपणा माझ्या ठिकाणी अर्पण कर. हो का तरंगु लहानू परी सिंधू सिनाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आनू नो हे ची मी ऐसे निबा समरसे दृष्टि जय उल्हासे ते भक्ति पै ऐसे आम्ही म्हणू आणि ज्ञानाचे चांगावे येची दृष्टी नावे योगाचे ही आघवे सर्वस्वही सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्तेते का कुहेसी आकाशा तोंडी सादा नाही जैसा तो परमरसू तैसा एकवटेगा। समुद्रावरची लाट जरी लहान असली तरी ती समुद्राहून वेगळी नसते, तसा मी ईश्वराच्या ठिकाणी दुसरा ईश्वराहून वेगळा खरोखर नाही। अरे अर्जुना, अशा ऐक्य भावाने जेव्हा दृष्टी विकसित होते त्याला आम्ही भक्ती असे म्हणतो। हीच दृष्टी म्हणजे ज्ञानाचा चांगलेपणा होय आणि योगाचे सर्वसार हेच आहे। मेघ आणि समुद्र ह्यांच्यामध्ये जशी अखंड जलधारा लागलेली असते अर्जुना, त्याप्रमाणे त्या पुरुषाची वृत्ती अखंड ब्रह्मय असते। मेघ आणि समुद्र यांच्यामध्ये जलधारा म्हणजे ज्याला आपण वॉटर सायकल म्हणतो, तेच पाणी इव्हॅपोरेट होते त्याचंच मेघ होतात आणि तेच खाली वर्षा होऊन खाली येत असते। अशी वृत्ती अखंड ब्रह्ममय असते, म्हणजे जिथून वृत्ती उत्पन्न होते तेही ब्रह्म, ज्याला विषय करते तेही ब्रह्म आणि ती वृत्तीही ब्रह्म, अशी त्याची ही त्रिपुटी एक ब्रह्मरूपच असते। किंवा आडाच्या तोंडी म्हणजे विहिरीच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाआकाशाची जोड दिलेला नाही, तरी जसे आडातले आकाश म्हणजे विहिरीतले आकाश आणि महद आकाश हे दोन्ही एकच असतात, त्याप्रमाणे अर्जुना ती परमरसाशी परब्रह्माशी ऐक्याला पावतो। प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रभेचा एकसारखा सरळपणा असतो तशी त्याची सोहम वृत्ती असते। प्रतिबिंबौनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय ऐसे नी मग परस्परे ते सोहम वृत्ती जय अवतरे तै ते ही सकट सरे आपैसया जैसा सैंदवा चारवा सिंधु माजी पांडवा विराले आ विरवावा हे हिठाके ना तरी जाणुनी तृण वन्ही ही विजे आपण तैसे भेदुनाशुनी जाण ज्ञान नुरे माझे पैलपण जाये भक्त ये ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे आता गुणाते तो किरीटी जिणे या नवती गोष्टी जे एकपणा ही मिठी पळो सरली। याप्रमाणे जीव आणि ब्रह्म या दोघांमध्ये जीवाच्या ठिकाणी जेव्हा सोहमवृत्ती, सोहमवृत्ती म्हणजे ते ब्रह्म मी आहे अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती ते जेव्हा प्रकट होते तेव्हा ती सोहमवृत्तीसुद्धा आपोआप नाहीशी होते। अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रामध्ये विरघळल्यावर मग तो मिठाच्या रूपाने वेगळा शिल्लक उरत नाही, किंवा गवत जाळून जसे अग्नीत आपण स्वतः विजते त्याप्रमाणे भेदाचा नाश करून ज्ञानसुद्धा शिल्लक राहत नाही। मी मायेच्या पलीकडे आहे व भक्त मायेच्या अलीकडे आहे असा माझ्यात आणि भक्तात असलेला अलीकडे पलीकडेपणाचा भेद नाहीसे होतो आणि माझ्यामध्ये आणि भक्तामध्ये ऐक्य प्रकट होते। अर्जुना, आता तो गुणाला जिंकतो ही भाषाच राहत नाही, कारण की आता एकपणाही सरला, जो जिंकला तोही सरला, गुणही सरले, सगळं काही संपलं, शून्यात शून्य मिळवलं तर शेवटी उरलं काय तर शून्य। किं बहुनायसी दशा ते ब्रह्मत्वगा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे पुढती ही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता जैसे गंगेचे निओघे डळमळीत जळजे निघे सिंधू पता तया जोगे आन नाही तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेचा मुकुटी चुडारत्न यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्यसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान एथ मी हन साधन गमेन हूँ तरी झणे झणे ऐसे तुझा चित्ति पैसे पै ब्रह्मान नसे मी वाचुनी। फार काय सांगावे, अशा प्रकारची जी अवस्था ते हे मर्मज्ञ अर्जुना ब्रह्मत्व होय। आता सांगितल्याप्रमाणे जो अभिचार वृत्तीने मला भसतो त्यालाच हे प्राप्त होते। शिवाय या लक्षणाने युक्त असा जो या जगामध्ये माझा भक्त आहे त्याच्याकरिता ही ब्रह्मता अगदी पतिव्रता आहे असे समज। ज्याप्रमाणे गंगेच्या प्रवाहाने खळखळ वाहणारे पाणी एकदा निघाले त्याला समुद्राचे स्थान अवश्य मिळते, यात काही अन्यथा नाही, त्याप्रमाणे अर्जुना ज्ञानाच्या दृष्टीने जो माझे सेवन करतो तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणारे रत्न नक्की होतो। या ब्रह्मत्वालाच सायुज्य असेही म्हणतात आणि चौथा पुरुषार्थ ही यालाच नाव आहे। परंतु माझी भक्ती ही ब्रह्मस्थितीच्या ठिकाणी पोचण्याचे एक साधन आहे, म्हणून ब्रह्मत्वी पोचण्याने मी साधन आहे असे तुला कदाचित वाटेल, तर अशी कल्पना कदाचित तुझ्या मनात येईल, तर ती येऊ देऊ नकोस। अरे, माझ्या वाचून ब्रह्म हे निराळे उरतच नाही। त्याबद्दलचा आता शेवटला श्लोक या अध्यायाचा। ब्रह्मणो ही प्रतिष्ठा ममृतास्यावयस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च। अमृत अविकारी शाश्वत धर्मरूप सुख आणि अद्वितीय असे जे ब्रह्म ते मी आहे, म्हणजे अशा ब्रह्मात आणि माझ्यामध्ये काहीच फरक नाही अशी परमात्म्यांनी ग्वाही दिलेली आहे। अगा ब्रह्मया नावा अभिप्रावो मी पांडवा मिची बोलिजे आगवा शब्दी इही पै मंडळानी चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैसा मजानी ब्रह्मा भेदुनाही अगा नित्यजे निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुखजे उमप अद्वितीय विवेकु आपुले काम सारुणी ठाकिचे जे धाम निष्कर्षाचे निस्सीम किं बहुनामी ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा सांगतसे वीरा पार्थासी एथ धृतराष्ट्र म्हणे संजया हे तुते कोणे पुसले निवीण वायाणे काय बोलसी माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी एरू जीवी म्हणे सांडी गोठी या। अर्जुना, ब्रह्म या नावाला विषय मी आहे आणि या सर्व शब्दांनी म्हणजे अमृत अव्यय शाश्वत वगैरे शब्दांनी मीच बोलला जातो। चंद्र आणि चंद्राचे बिंब ही जशी भिन्न नाहीत त्याप्रमाणे हे चतुर अर्जुना माझ्यात आणि ब्रह्मामध्ये भेद नाही। अर्जुना, जे ब्रह्म नित्य अचल प्रकट धर्मरूप अमर्याद सुख आणि अद्वितीय असे आहे, हा अज्ञान नष्ट करण्याचे हे विचार आपले काम करून ज्या ठिकाणी प्राप्त होतो ते स्थान मी आहे। फार काय सांगावे, सिद्धांताचे पराकोटीचे स्थान ते सुद्धा मीच आहे। अहो महाराज, अशाप्रमाणे तो अनन्य भक्तांचा आवडता श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुन त्याला सांगता झाला असं संजय धृतराष्ट्राला म्हणाला। तेव्हा धृतराष्ट्र म्हणाला, संजया, हे तुला कोणी विचारल्यापासून तू व्यर्थ का बोलतोस? माझ्या मुलाच्या विजयाची बातमी सांगून माझी शंका दूर कर। तेव्हा संजय मनात म्हणाला की तू या विजयाच्या गोष्टी तर बाबा सोडून दे। संजयो विस्मय मानसी आहा करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवे स्वी द्वंद्वयया तरी कृपाळू तो तुष्टो जया विवेकुहा घोटो मोहाचा फिटो महारोगू संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता हरिखाचा तू चित्ता महापुर म्हणोनी आता येणे उत्साहाचे नी अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल तयाक्षरातील भावो पाववीन मी तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा। धृतराष्ट्राची अशी ही लाचारीची अवस्था पाहून संजय आश्चर्ययुक्त होऊन आणि संतापून मनात म्हणाला, अहो हे काय आश्चर्य आहे, याचे देवाशी हे कसे वैर आहे। तरी तो कृपाळू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट हो आणि या धृतराष्ट्राला आत्मानात्म विचार सेवन करण्याचे सामर्थ्य येवो आणि याचा मोहरूपी महारोग नाहीसा हो। संजय आपल्या मनामध्ये धृतराष्ट्रासंबंधी असा विचार करीत असता आणि कृष्णार्जुनाच्या संवादाचे मनन करीत असता त्याच्या चित्ताला आनंदाचा महापूर आला। म्हणून आता या उत्साहाच्या भरामध्ये तो श्रीकृष्ण परमात्मा जे बोलणार ते बोलणे पुढे सांगेल, त्या अक्षरातील अभिप्राय मी तुमच्या ठिकाणी पोचवीन, तुम्हाला सांगेल, तो तुम्ही शांतपणे ऐका, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्याप्रमाणे 14वा अध्याय आज इथे आपला समाप्त होतो, हा अध्याय गुणातीत योग असं याचं नाव, या अध्यायाचं नाव आहे। बहुतेक गीतेवरील टीकेंमध्ये याला गुणातीत योग किंवा गुणाच्या पलीकडे जाण्याची जी विधी आहे त्याबद्दल या अध्यायाला ओळखलं जातं आणि किती उत्कृष्टपणे माऊलीने याचं निरूपण केलं। आपण सर्वांनी याचा आस्वाद घेतला, आपण सर्व फार भाग्यवंत, आपल्याला ही हातवटी कळली, गुणातीताची लक्षणं, गुणाच्या पलीकडे जाण्याचे उपाय, गुणातीताचे आचरण, त्याचप्रमाणे त्यापूर्वी या तीन गुणांचे कोणते कोणते पाश असतात, प्रत्येक पाशांनी आत्मा कसा बद्ध होतो, कसा बांधला जातो, याच्या पलीकडे जाण्याचे मार्ग, आणि नुसतं सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे गुण नसून आपण म्हणतो की रज आणि तमगुण हा हे खराब आहेत आणि सत्वगुण खूप चांगलं आहे, पण सत्वगुणाचा सुद्धा बंध पडतो, सत्वगुणाने सुद्धा आत्म्याला परत परत जीवन मरणाची परंपरा लाभत असते। म्हणून आपण आपलाच व्यवस्थित विचार करावा, यात कोणाला उपदेश देण्यासारखे काही नाही आहे। माऊलीच्या निरूपणातील शब्द इतके स्पष्ट, सरळ, तळ हातावर ठेवलेल्या आवळ्यासारखे सुरळीत आपल्याला समजेल असे माऊलीने सांगितलेले आहे आणि आपण हे ऐकलं, यापैकी आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपलं आपल्यावरती अवलंबून आहे। इथे कोणालाही हे समजायची गरज नाही की कोणाला उद्देशून काही बोलल्या गेलं आहे किंवा काही काही नाही, सर्व प्रकारचे गुण सर्वांमध्ये असतात, फक्त आपल्याला गुणाच्या पलीकडे जाण्याचे काय मार्ग असू शकतात हे माऊलीनी या अध्यायाच्या मार्फत सांगितले, आपण आनंदाने श्रवण केलेत। आज 14वा अध्याय इथे समाप्त होतो। इति श्री श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णसंवादे गुणातीतयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु। पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।